तन मन तव चरणी नित्य रूप असो ध्यानी कृपा कराय सिपाई कर तो विनवणी रात्र गेली संपूनी अरुणोदय दावूनी अतुरलो मनी ऐकण्या अमृतवाणी पंच महाभूतावरी बाळू मामांची सत्ता दासा एकत्राता मा दिसतो त्रिभुवनी शोधत फिरलो रानवनी देवा धन्य तुझी करणी उद्धरली धरणी आलो शरण तव चरणी